तर आज आपण संत क्रमांक 9 अध्याय क्रमांक 6 आणि श्लोक क्रमांक 52, 53, 54 वर चर्चा करणार आहोत. तर सर्व भगवत भक्तांना मी हृदयपूर्वक स्वागत करतो आजच्या भागवतम क्लासमध्ये. तर आजचा विषय आहे तपस्या. तर सोगोरी मुनींना पश्चाताप झाला आणि तपस्यासाठी ते वानप्रस्थ आश्रम मध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्यावर पत्न्या पण त्यांच्या गेलेल्या आहेत. तर प्रसंग असा आहे, एक दिवस एकांतात बसलेले सोगोरी मुनी आपल्या अधपत्नाचा विचार करतात आणि विचार करून ते म्हणतात, अरे मी काय केलं, एवढी कठोर तपस्या केली, व्रतवैकल्य केलीत आणि माझं मन काय झालं, शूद्र माशाच्या रती प्रसंगात, रती म्हणजे रती क्रीडा पाहून काय झालेलं आहे, माझं मन चळलं. म्हणजे काय, भक्ती किंवा योग मार्गातून खाली घसरलं. आणि खरे तर मी या खरे तर ज्याला या भौतिक बंधनातून मुक्ती व्हायची आहे, सौरी मुनी म्हणतात, त्यांनी इंद्रिय तृप्तीमध्ये रत असलेल्या व्यक्तींचा संग करून, गेल्या श्लोकामध्ये सांगेल, तांदेर चरण सेवी भक्त सनिवास जनम जनम कहू येई अभिलाष. तर जरच एकट्यामध्ये जर काय मनामध्ये साधना करत असताना त्रास होत असेल तर भक्त संघामध्ये येऊन काय केलं पाहिजे, आपण असोसिएशन घेतलं पाहिजे, तेव्हा काय होईल, मनामधले जे विकार आहेत ते निघून जातील. नाहीतर काय म्हणजे एकट्याने आपण भक्ती करू शकत नाही. हे श्री राधा गोविंद देव भगवान की पिता गौरचंद्र भगवान. तर गेल्या श्लोकामध्ये सोबोरी महाराजांना पश्चातापाची भावना झालेली आहे आणि ते म्हणतात की मी साधना करीत असताना मी भक्त संघ घेतलेला नाही, त्यामुळं काय झालेलं, माझं पथभ्रष्ट झालो. आणि म्हणून आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी साधकांना आपण भक्तांचा संघ हा महत्वपूर्ण आहे. सर्वात मोठा अंग म्हणजे काय आहे, भक्त संघ. रामायण मध्ये वर्णन येतं की सीतेच्या शोधामध्ये जेव्हा हनुमानजी लंकेमध्ये जातात आणि लंकेमध्ये गेल्यानंतर जेव्हा लंकेमध्ये प्रवेश करतात, लंकेच्या गेटवरच लंकिणी असते आणि ही लंकिणी प्रभू हनुमानजींना आतमध्ये प्रवेश करून देत नाही आणि तेव्हा हनुमानजी काय छोट्या रूपामध्ये गेलेले असतात आत प्रवेश. हनुमानजींना लंकिणीमध्ये नाही नाही आतमध्ये, बाहेरल्या लोकांना आतमध्ये अलाउड नाही. तेव्हा हनुमानजी आपलं मोठं रूप घेतात आणि लंकेला एक थोबाड देतात आणि जशी थोबाड देते तेव्हा लंकिणी ताळ्यावर येते आणि मग तिला ब्रह्माजीचं वरदान आठवण येते आणि तेव्हा तिनं गायलेला एक श्लोक आहे किंवा एक हे आहे. तर ती म्हणते, तात स्वर्ग अपवर्ग सुख धरी तुला एक अंग, तात स्वर्ग अपवर्ग सुख धरी एक अंग, तोलन नाही सकल मिली जो सुख लव संग. ती म्हणते की हे तात म्हणजे हे हनुमानजी काय, स्वर्ग और मोक्ष के सब सुखों को तराजू के एक पारडे में डाला जाए जाए वो सब मिलकर भी उस सुख के बराबर नहीं हो सकता जो एक क्षण मात्र से सत्संग में होता है. तर ही कोण बोलत आहे, लंकिणी. तर पाहू शकतो अशा असुरांना सुद्धा साधू संघाची महत्व आहे. तर आपल्या जीवनामध्ये आपण आपल्याला असोसिएशन भेटतं, आपण असोसिएशनमध्ये किती तीव्रता पाहिजे, गंभीर पाहिजे. म्हणून लंकिणी सांगते. पुढं शिवजी आणि गरुडजी मधलं एक भाषांतर आहे, रामायणमध्येच वर्णन येतं. शिवजी हे गरुडजींना जेव्हा मोह होतो तेव्हा मोह झाल्यानंतर नारद मुनी म्हणतात, तू शिवजीकडे जा. आणि गरुडजी शिवजीकडे जातात आणि शिवजी हे कुबेराचं असोसिएशन घेण्यासाठी निघालेले असतात आणि मग शिवजी म्हणतात, तू काय कर, काकभूषिणीचा संघ घे. आणि तेव्हा ते एक हे गायलेले ओवी, तर ते असे आहे, विना सत्संग न हरिकथा, विना सत्संग न हरिकथा, ते हे बिना मोह न भाय, ते हे बिना मोह न भाय, मोह गए बिना राम पद पाय, आणि होईना दृढ अनुराग. तर हनुमान शिवजी म्हणतात की सत्संग के बिना हरिकथा सुनने को नहीं मिलती, सत्संग के बिना हरि कथा सुनने को नहीं मिलती, उसके बिना मोह नहीं जाता, सत्संग के बिना मोह नहीं नष्ट होता। और मोह नष्ट होने के बिना रामचंद्र के चरणों के दृढ़ प्रेम नहीं अनुराग प्राप्त होता। शिवजी हे गरुड़जी ना सांगतात, तर हे आहे सत्संग, साधूचा संग। जोपर्यंत आपण सत्संग करत नाही, साधूंचा संग करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनातील मोह नष्ट होणार नाही किंवा अनर्थ नष्ट। म्हणून चैतन्य चरितामृत मध्ये पण म्हणलेलं आहे की साधुसंग 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 सर्वशास्त्र काय, लव मात्र साधुसंग सर्व सिद्धी आहे। तर सोबोरी मुनी हे पश्चाताप करत आहे की मी अशा मत्स्य संघामध्ये प्रणय पाहून मी काय सगळं झालेलं आहे, साऱ्या गोष्टी आध्यात्मिक गोष्टी विसरून गेलेलो आहे, आणि मी माझ्या 50 भाऱ्यांच्या बरोबर काय केलेलं आहे, संघ केलेला, आणि 5000 मुलांचा पिता बनलेलो आहे मी। आणि काय, या अनेक उपभोगात अंतच नाही। आणि असं चिंतन करत असताना मग काय करतात, त्या सर्व सांसारिक गोष्टींचा त्याग करून सोबोरी मुनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारण्यासाठी, वनामध्ये जाण्यासाठी निघतात। आणि त्यांच्याबरोबर ज्या 50 पत्नी असतात त्या पण त्यांच्या पाठीमागे जातात आणि वनामध्ये जाऊन तपस्या करतात। आणि तपस्याद्वारे ते काय करतात, आपलं शरीर भस्मसात करतात किंवा जळतात। तर हे ह्या श्लोकामध्ये वर्णन आहे, पुढल्या श्लोकामध्ये अजून एक श्लोक आहे या अध्यायामधले, आणखी पुढे वर्णन येईल की कसं त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नीनी पण ज्या लोकांमध्ये, ज्या वैकुंठ लोकांमध्ये सोबरी म्हणून गेले त्याच लोकांमध्ये त्यांच्या पत्न्यांचं गमन केलं। तर आजचा विषय आहे तपस्या। सोबरी म्हणून तपस्या केली या पश्चातापाच्या भावनेतून, म्हणून उपदेशामृत ग्रंथामध्ये रूप गोस्वामी तपस्याचं वर्णन करतात की वर्णन येतं की उपदेशामृत ग्रंथामध्ये की परीक्षित महाराज हे नरकांचं वर्णन ऐकल्यानंतर काय होतात, अरे पश्चाताप, अरे जर एवढी नरक यातना असेल तर जीव पश्चाताप करतो परंतु तो मुक्त का होत नाही, किंवा इंद्रियांना जर निग्रह करता येत नसेल तर पश्चाताप का लोक करतात। म्हणून सर्वात मोठा आहे की इंद्रियांना निग्रह केलं पाहिजे। मग रूप गोस्वामी किंवा प्रसिद्ध रूपात पुढे 3 उदाहरण देतात। एक म्हणजे काय, भौतिक जगामध्ये पाहिलं की चोर हा चोरी करतो, एक आहे चोरी करतो, काही काही लोक चोरी केलेलं आहे चुकीचं आहे म्हणून ऐकून सुधारतात। बुद्धिमान व्यक्ती असतात ते असतात पहिल्या स्तरावर, ते म्हणतात की हा चोरी करणं चुकीचं आहे आणि ते मग चोरी करत नाही। दुसरा आहे जो मूर्ख असतो, तो ऐकून पण आणि चोरी पण करतो, अनुभव घेतो आणि तरी तेव्हा मग सुधारतो, दुसऱ्या पद्धतीचं। आणि तिसऱ्या पद्धतीचं ऐकून अनुभव घेऊन आणि पूर्ण जेलमध्ये जाऊन मार खाऊन सुद्धा सुधारत नाही, हे महामूर्ख आहे। आणि हे सांगितलं जातं की जर म्हणून तुरुंगवासाची शिक्षा जर पायशक्त असेल तर काय उपयोग आहे, जर लोक तुरुंगात जाऊन सुधरत असतील तर बघ किती लोक सुधारले असतील, परंतु सुधरत नाहीत कारण की त्यांना इंद्रिय निग्रह किंवा खरं उद्देश शिकवला जात नाही समाजामध्ये। म्हणून दुसरं उदाहरण देतात पुसिल प्रपात, असं जंगलामध्ये हत्ती असतो, हत्ती हा स्नान करण्यासाठी जातो आणि स्नान केल्यानंतर जेव्हा त्या तलावातून बाहेर येतो, तलावातून बाहेर आल्यानंतर लगेच काय करतो, आपल्या सोंडेद्वारे जी जमिनीवरची जी माती असते ते पुन्हा आपल्या अंगावर ओढून घेतो। तसंच आहे, मग ह्या स्नानाचा काय उपयोग आहे, स्नान स्वच्छ झालं परंतु पुन्हा काय झालेलं आहे, मळकट झालेला। तसं भौतिक जगातील लोक पाप करतात भरपूर, इंद्रिय तृप्ती करतात, श्रावण मास आला की एक महिनाभर स्टॉप, नाही नाही आता श्रावण मासामध्ये नाही करायचं, ह्या प्रायश्चित्ताचा काय उपयोग आहे, वर्णन करतात असं हे प्रायश्चित्त कशाप्रमाणे आहे, गजस्नानाप्रमाणे आहे। काय करा, इंद्रिय भोग करा आणि पुन्हा श्रावण मास आला की एक महिनाभर पाळा, त्यामुळे काय होईल आपल्याला काय ह्यातून पापातून नुसतं, तर हे असं होत नाही। तिसरं उदाहरण देतात की चर्चमध्ये जाऊन लोक काय करतात, काय करतात, पश्चाताप, मी आठवड्यावर पाप केलेलं आहे, या पापातून मुक्तीसाठी आम्ही तुम्हाला डोनेशन देतो, आणि पुढल्या आठवड्यात लगेच पाप करण्यासाठी तयार असतात। तर ह्या अशा पायशक्तीचा काय उपयोग आहे, म्हणून प्रभुपाद म्हणतात की आपण कधीही जोपर्यंत इंद्रिय निग्रह करत नाही तोपर्यंत हे काय होणार आहे, पापाची वासना जाणार. म्हणून इंद्रिय, म्हणून प्रभुपाद वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जीवा वेगम उदर पस्त वेगम, काया वाचा मनावर नियंत्रण, उदरावर नियंत्रण केलं पाहिजे. म्हणून कधी कधी भक्त पर नामाच्या बळावर पाप करतात, नामो बला ही पाप बुद्धी, म्हणजे काय करतात आपण इकडे पाप करायचं हरिनामाच्या बळावर धुतलं जाईल, हे सुद्धा एक चुकीची धारणा आहे. आपण कधी अशी भावना आली नसती मनामध्ये मी हे पाप कृत्य केलंय हरिनाम घेऊन निघून जाईल, तर हे चुकीची भावना आहे. तर आपण कधीही असेल जर ते रिॲक्शन असेल तर आपल्याला घेतलं पाहिजे. म्हणून भगवंताच्या नावावर बळावर आपण पाप करू नये. म्हणून पाप कर्म हे पुण्य कर्माद्वारे धुवून जात नाहीये. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, पोपाद म्हणतात की आपल्याला जी सुप्त कृष्ण भावना आहे ती जागृत केली पाहिजे. पश्चातापाचं महत्व काय, खरं पश्चाताप म्हणजे काय, आपली जे कृष्ण भावना जी सुप्त आहे ते पुन्हा जागृत करणे, हाच आहे पश्चाताप. म्हणून परीक्षित महाराजांना जेव्हा सुखदेव गोस्वामी हे नरकाचं वर्णन केल्यानंतर परीक्षित महाराज थोडस हे होतात, मग लगेच सुखदेव गोस्वामी कुणाची स्टोरी सांगतात, अजामळीची कथा सांगतात. आणि ह्या कथेमध्ये वर्णन आहे, केचित केवल या भक्त्या वासुदेव परायणा अघम गुणवंती कासनेन निराहरी भास्करा. म्हणजे सुखदेव गोस्वामी म्हणतात जर केचित थोडी जरी भगवत वासुदेव पराने जर जीव झाला तर अनंत जन्माची पापाची राशी असेल तर तो काय करतो, अशा धुवून टाकतो. केवळ वासुदेव परायण झालं पाहिजे व्यक्तीनं, भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. अघम गुणवंती, गुणवंती म्हणजे जसं सूर्य आता ढगामुळे दिसत नाही, धुक्यामुळे कधी कधी दिसत नाही, परंतु सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा त्याचा प्रकाश येतो तेव्हा पूर्ण धुकाजर सर्व पसर काय होतं, प्रकाश पसरतो. तसंच केवळ वासुदेवांचे भगवत भक्तीमध्ये हरिनाम भगवत कथामध्ये संलग्न झाला जीवात्मा तर अनंत जन्माचे त्याचे काय पाप धुतले जातात. म्हणून योग्य पारिषद काय आहे, सुप्त कृष्ण भावना जीवानं जागृत करणे हीच तपस्या आहे. तर आपण कठोर अशी तपस्या प्रभुपाद बोलले नाही तर ती तपस्या म्हणजे काय, आपली जी सुप्त कृष्ण भावना आहे ती जागृत करा. म्हणून तपस्याची व्याख्या वर्णन करतात की मनुष्याने आपले मूळचे ज्ञान पुनर्जीवित करण्यासाठी काही विशिष्ट तत्वाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते, अशा नियमित जीवनाला तपस्या म्हणतात. सातत्य पाहिजे, जीवनामध्ये सातत्य नसेल तर तो सक्सेस होत नाही. म्हणून आपल्याला दररोज सकाळी उठण्याचा सराव करायला पाहिजे, दररोज हरिनामाचा सराव, हे सातत्य करत राहू तेव्हा आपल्याला काय होईल, भगवंतांची भक्ती किंवा अनुराग निर्माण होईल. म्हणून तपस्येचे दोन वर्णन येतात, एक पारंपरिक तपस्या एक पांचरात्रिक तपस्या. एक पारंपरिक तपस्यामध्ये वर्णन येतं की मनोनिग्रह करणे, इंद्रिय निग्रह करणे, दान देणे किंवा सत्य बोलणे, स्वच्छता योगाभ्यास करणे, तर हे पारंपरिक तपस्येमध्ये येतं. मनोनिग्रह म्हणजे काय, मनाला स्तुतीपाठ करतात, वेगवेगळे विष्णू सहस्र असे नामामध्ये लावतात, ह्याद्वारे काय करतात, मनाला मनोचा निग्रह करतात. पुढलं इंद्रिय निग्रह सांगितलं जातं की इंद्रिय निग्रह हा ब्रह्मचारी व्रत धारण करून सात्विक आहार ग्रहण करून इंद्रिय निग्रह केला जातो. आणि पुढलं तिसरं आहे दान देतात, समाजातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी दान देतात. आता जन्माष्टमी जवळ येत आहे तर आपण अशा आध्यात्मिक संस्थेला दान दिलं पाहिजे जिथं कृष्ण भावनेचा अध्यात्म मार्गाचा प्रचार होत आहे, अशाच ठिकाणी काय केलं पाहिजे, आपण दान दिलं पाहिजे. दान देतात समाजामध्ये लोक, वेगवेगळे कपडे देतात, अन्नदान देतात, वेगवेगळे दान देत असतात, परंतु आपण असं जिथं अन्नदान दिलं पाहिजे तिथं आध्यात्मिक कार्य, तिथं अन्नदान पण होतं सगळेच कार्य होत असतात. पुढे आहे सत्य बोलणं, काही काही लोक सत्य बोलण्याचं वचन घेतात, श्रावण महिन्यामध्ये मी कधी खोटं बोलणार नाही असं वचन घेतात, हे आहे पारंपरिक हे वर्णन आहे, तपस्याचं वर्णन आहे. पुढे आहे काही काही लोक स्वच्छताचं पालन करतात, स्वच्छता दररोज स्नान करतात किंवा आणखी काय, तर सकाळी उठून थंड पाण्याने स्नान करतात. श्रावण महिन्याला आहे, आम्ही पूर्वी नदीला स्नान करायला जायचो कारण की श्रावण महिना आलेला आहे. आणि ही तपस्या काही करतात लोक, ही पारंपरिक तपस्या आहे. पुढे आहे काही काही लोक काय करतात, योग अभ्यासाचा अभ्यास करतात, काय शरीर आणि मन सुरक्षित राहण्यासाठी यम नियम प्राणायाम करतात, योगासना अनुलोम विलोम करतात, हे पण आहे, तपस्याच आहे एक पद्धत, ही पारंपरिक तपस्या आहे. परंतु पांचरात्रिक तपस्या म्हणजे डू अँड डोंट्स, हे केलं पाहिजे हे नाही केलं पाहिजे. काय करू नये तर प्रभुपाद वर्णन करतात की आपण चार नियमाचं पालन केलं पाहिजे. तर चार नियम काय आहेत की प्रभुपाद वर्णन करतात की आपण कधीही मांसाहार नाही केला पाहिजे, दुसरा आहे जुगार नाही खेळला पाहिजे, तिसरा आहे नशापान नाही केला पाहिजे, आणि तिसरा आहे चौथा आहे स्त्री संघ नाही केला पाहिजे, अवैध संघ नाही केला. हे चार नियमाचं पालन केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे, प्रथम म्हणजे प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करत अशा भक्तांचा आपण आश्रय घेतला पाहिजे आणि त्यांच्या आश्रयकाली भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त झालं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काय केलं पाहिजे, जप अध्ययन आणि कृष्ण कथा श्रवण केली पाहिजे. म्हणून प्रभुपाद म्हणतात कलियुगात काय आहे, सत्संगामध्ये टिकून राहणेच ही मोठी तपस्या आहे. पाहतो आपण इस्कॉनमध्ये किती लोक येतात, किती लोक टिकून राहतात. तर आपण विचार केला पाहिजे आपण कलियुगामध्ये हीच तपस्या आहे की मोठा अग्निद्वारे आपलं शरीर जाळण्याची नाही, तर कलियुगामध्ये हीच तपस्या आहे आपण भक्त संघामध्ये राहून भगवत कथा हरिनामामध्ये किंवा भक्तांच्या संघामध्ये सेवा करण्यामध्ये रुची निर्माण करणं. लोकांना वाटतं की मी एकट्याने सेवा करू शकतो, एकट्याने हरिनाम करू, पण कलियुगामध्ये सत्संगामध्ये टिकून राहणं ही मोठी तपस्या आहे आणि ही खरी तपस्या आहे. आपल्याला सोबोरी मुनीसारखं वनामध्ये जाऊन आपली योग साधना करून शरीर जाळण्याचा प्रयत्न करायचा नाहीये, तर आपण काय करायचं आहे, भक्त संघामध्ये येऊन भक्तांच्या संघामध्ये राहून भक्तांच्या मार्गदर्शनाखाली राहून आपली आध्यात्मिक प्रगती केली पाहिजे. ही मोठी तपस्या आहे आणि ह्या तपस्यामध्ये जो सक्सेस होतो तो भगवत धामात ह्याच जन्मामध्ये जाऊ शकतो, भक्त संघामध्ये राहून जो हे करतो. म्हणून श्रद्धात्रय विभाग योग भक्ती भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये तपस्या तीन प्रकारे भगवंत वर्णन करतात. अर्जुनाला सांगतात एक शारीरिक तपस्या आहे, दुसरं आहे वाचिक तपस्या आहे आणि तिसरं आहे मानसिक तपस्या. हे अर्जुनाला भगवंत वर्णन करतात. तर शारीरिक तपस्या काय आहे, तर शारीरिक तपस्या म्हणजे भगवंत ब्राह्मण गुरु आणि वैष्णवांची प्रभुपादांची पूजा करणं, जे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत त्यांची पूजा करणं, पवित्र राहणे, सरळता राहणे, ब्रह्मचार्य व्रताचं पालन करणे, अहिंसाचं पालन करणे, ही शारीरिक तपस्या आहे. भगवंत हे अर्जुनाला सांगतात ही शरीराची तपस्या आहे. दुसरं आहे वाचिक तपस्या. वाचिक तपस्या काय, सत्य प्रिय हितकारी आणि इतरांना शुद्ध न करणारे बोलणे, म्हणजे काय, आपण आपल्या वाणीद्वारे इतरांना क्रोधित होणारे असं बोलू नये, आपल्या वाणीद्वारे सत्य बोलावं आणि मधुर शब्दामध्ये बोलावं. जर सत्य आपण जर मधुर शब्दामध्ये बोलत नसेल तर त्याचा काय वाईट परिणाम होतो. म्हणून प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये म्हणतात आध्यात्मिक गुरुने आपल्या शिष्यांना सत्य हे कठोरपणे सांगितलं पाहिजे, परंतु जे शिष्य नाही त्यांना कठोरपणे बोलू नये, कारण की तो उद्विग्न होऊ नये, असं प्रभुपाद वर्णन करतात त्या तात्पर्यामध्ये. म्हणून वाचिक तपस्या काय, तर काय आपण भगवंतांच्या शास्त्राविषयीच आपण बोललं पाहिजे, नाहीतर लोक काय करतात ह्याचा दोष त्याचा दोष प्रजल्प करत असतात, यामुळे काय होतं वाचित तर प्रजल्प वाढतो आणि आपलं काय होतं आपल्या आध्यात्मिक रुची वाटत नाही. म्हणून हे आहे वाचिक तपस्या, म्हणजे आपल्याला जे सत्य आहे हितकारी आहे आणि इतरांना शुद्ध न होणार हेच आपण वाचेद्वारे आपल्या बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर काय होणार आहे आपल्या मुखातून इतरांचा अपराध हे असं जर पडतं तर प्रजल्प होतो, मग ते आपली वाचिक तपस्या नाहीये. तिसरी आहे मानसिक तपस्या. तर यामध्ये वर्णन येतं, भगवंत म्हणतात की व्यक्तीनं समाधानी राहिलं पाहिजे, सरळपणा असला पाहिजे, गांभीर्य असलं पाहिजे आध्यात्मिक मार्गामध्ये, आत्मसंयमन पाहिजे आणि भावशुद्धी पाहिजे, ही आहे मानसिक तपस्या. तर व्यक्तीला समाधानी राहिलं पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यक्तीने काय पाहिजे, समाधानी ठेवलं राहिलं पाहिजे. जैसे ठेवी लिया तैसेची राहावे, चित्ती असावे समाधान. हे असं साधारण येत नाही, तर आपल्याला हा प्रयास करावा लागतो. प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण समाधानी, काही व्यक्ती वैष्णव बोलला तरी आपण त्यामध्ये समाधान राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की व्यक्ती बोलत असेल, आपला दोष असेल, दुर्गुण असेल, आपल्याला सांगत असेल, तर तिथं पण आपण समाधानी, तिथं आपण उद्विग्न नाही झालं पाहिजे. हे समाधान आहे. दुसरं आहे सरळपणा पाहिजे आपल्या जीवनामध्ये, सिम्प्लिसिटी पाहिजे. आपलं जे बोलतो तेच आचरण पाहिजे. नाही बोलतो एक आणि आचरण एक, ह्यामध्ये काय सरळपणा दिसत नाही. तिसरं आध्यात्मिक मार्गामध्ये आपण गांभीर्य पाहिजे. गांभीर्य जर नसेल तर आपण काय होतो, लूज पडू शकतो आध्यात्मिक मार्ग. म्हणून हे गांभीर्य पाहिजे. पुढे आत्मसंयम. आत्म म्हणजे इंद्रियांच्या आत्म्यावर संयम पाहिजे. भाव म्हणजे आपला भाव, भगवंतांना संतुष्टीचा भाव पाहिजे, ना की माझ्या संतुष्टीसाठी मी केलं पाहिजे, माझ्या मान प्रतिष्ठेसाठी पाहिजे, तर ही भावना चुकीची आहे. तर भगवंतांच्या संतुष्टीसाठी, वरिष्ठांच्या संतुष्टी आपण जे कार्य करतो ते केलं पाहिजे, तर आपण काय करू शकतो, ही मानसिक तपस्या करतो. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात ही आहे तपस्या. तर कलियुगामध्ये महत्वाचं हेच आहे की आपण भक्तांच्या संघामध्ये राहून, जरी आपल्यामध्ये वेगवेगळे अनर्थ असतील तरी आपण भक्तांना एकत्र संघामध्ये राहून आपण तपस्या करा, हीच मोठी तपस्या आहे. म्हणून पाहिलं गेलं समाजामध्ये लोक भक्त संघापासून जेवढे जवळ येतात तेवढे भक्तांचे दोष पाहून दूर जाऊ लागतात का, अरे हे शुद्ध नाहीत, यांच्यामध्ये सुद्धा अनर्थ आहेत असं लोकांना वाटतं. परंतु कालियुगामध्ये पाहिलं की कलेर दोष निधी राजा असते एक महान गुण, कीर्तनात देव कृष्णस्य मुक्त संघ परम निर्धे. तर आपण पाहिलं गेलं तर आपण दोष पाहिलं गेलं, दोष पाहण्याची गणना करत बसलो तर आपलं आयुष्य असंच निघून जाईल. तर दोष न पाहता आपल्याला काय केलं पाहिजे, तो हरे कृष्ण महामंत्र जप करतोय, तो भगवंतांना शरणागत आलेला आहे, देवी देवतांचा आश्रय सोडून कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना आश्रय घेतलेला आहे, अशा भावनेतून आपण जर भक्तांच्या संघात राहू तर आपली प्रगती होऊ शकते. म्हणून कलियुगामध्ये कली हा आपल्याला भक्त संघापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण अशा दोष आणि आपल्या इतरांचा दुर्गुण पाहून आपण कधीही भक्त संघापासून दूर नाही गेलं पाहिजे. तर मला काल एका भक्तांचा फोन आला होता, भाऊजी आले की मी घरी आहे, नाम जप करतोय, परंतु भक्ताच्या संघामध्ये जेवढी रुचीने आपण करतो तेवढं घरी राहून करता येत नाही. तर म्हणालो हेच आहे, आपण डिसिजन हा पक्क घेतलं पाहिजे. म्हणून त्याला सांगितलं, डिसिजन जर आपलं चुकलं तर आपण गृहस्थ आश्रमामध्ये राहू, परंतु आपण गांभीर्याने किंवा ते सातत्य राहत नाही. कारण की घराचं वातावरण कसं असतं, घरामध्ये टीव्ही लावली जाते, आपण एकटा जप करत असतो, मग कोण बोललं जातं, कोण पिक्चरचे गाणे, आपण सगळ्यांना बोलू शकत नाही. तर आपलं डिसिजन चुकलं, आपल्याला त्यांचा संघ करावा लागतो आणि ही तपस्या आहे. जर भक्तांच्या संघात आपण राहून तपस्या करण तर इतर भक्तांचा आपल्याला काय करायला पाहिजे, संघर्ष त्यांना आपण सहन करून पुढे जायला पाहिजे. एक डिसिजन चुकल्यामुळे व्यक्ती काय करतो, ही तपस्या करायला लागते. म्हणून आपल्याला डिसिजन घेण्यासाठी मग मला पूजी म्हणाले, भविष्यामध्ये आपण वानप्रस्थ आश्रम मध्ये आपल्याला स्वीकारेल का मंदिर, तर म्हणालो स्वीकारेल, परंतु टिकून राहणं भक्तांच्या संघात महत्वाचं आहे. तुम्ही किती भगवत भक्तीमध्ये टिकून राहता, भक्तांच्या संघामध्ये टिकून राहता, हे महत्वाचं आहे. मग असं पाहतोय तर मला एक उदाहरण आठवलं, तर बिल्वमंगल ठाकूर पण सुरुवातीला कामी भावना होती त्यांच्या हृदयामध्ये, गेल्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं मी स्टोरी त्यांची. तर असे बिल्वमंगल ठाकूर स्तोत्र लिहितात, भजन गातात, तर त्यामध्ये एक आहे ब्रजे प्रसिद्धम नवनीत चोर, ब्रजे प्रसिद्धम नवनीत चोर गोपागणाच दुकोल चोरम, अनेक जन्मार्जित पाप चोरम चोराग्रगण्यम पुरुषम नमामी. असे जे भगवंत आहेत त्यांनी काय व्रजामध्ये राहून काय केलेलं आहे, माकण चोर म्हणून प्रसिद्ध आहेत. पुढं काय, व्रज गोपींचं काय केली, वस्त्रे सुद्धा चोरलेले आहेत. आणि पुढं जे अनेक जन्माची जी पाप चोरतात, जो त्यांना शरणागत जातो त्यांच्या अनेक जन्मांची पाप चोरतात, अशा भगवंतांच्या चरणांना मी काय करतो आहे, नमन करतो आहे. म्हणून आपण असा आश्रय घेतला पाहिजे जो आपल्या अनेक जन्मांची पाप चोरत आहेत अशा भगवंतांची आश्रय घेतला पाहिजे. रामायण मध्ये आणखी एक वर्णन येतं की त्यामध्ये यज्ञवाल्कीक ऋषी भरद्वाज ऋषींना म्हणतात की जी श्रीलंका रावणाला 10 शिर कापून लिहिल्यानंतर भेटली तीच लंका विभीषणाला काय एक शिर किंवा एक मस्तक झुकल्यामध्ये मिळवली. तर आपण विचार केला पाहिजे 10 मस्तक कापून रावणाने काय केली लंका प्राप्त केली आणि ती काय लंका जास्त वेळ उपभोग घेता आला नाही. परंतु विभीषणाने काय एक मस्तक एकदा भगवान श्रीरामांना शरणागत गेले मस्तक झुकवलं आणि मस्तक झुकावल्यानंतर तीच लंका अनंत काळासाठी अजून सुद्धा विभीषण काय करतायत लंकेवर राज्य करत. तर विचार केला पाहिजे आपण कुणाला शरण गेलं पाहिजे काय तपस्या केली पाहिजे. अशी जर तपस्या करू तर भगवंत प्रसन्न होतील. नाही जीवनामध्ये जर अशी तपस्या करू की श्रावण मास आला पाय पायामध्ये चप्पल नाही घातलं पाहिजे मांसाहार नाही केलं त्याच्या आधी काय इंद्रिय तुपे गटारी अमावस्या आली खाऊन घ्या भरपूर तर ही अपभ्रम आहे लोकांचा की शब्दाचा अपभ्रम आपल्या सनातन धर्माचा अपभ्रम करतात लोक की गटारी अमावस्या तर हे करून काय लोकांना काय मिळतं इंद्रिय तृप्ती करायची असते. लोकांना इंद्रिय तृप्ती पण करायची अरे आधी आता श्रावण मास आलेला आता एक महिना स्टॉप केलं पाहिजे. तर ही चुकीची तपस्या न लागता थोडं काय फळ मिळतील त्यातून परंतु खरी जर तपस्या करू आपले मनुष्य जीवन हे काय कशासाठी भेटलेलं आहे अथा तो ब्रह्मजिज्ञासा अनेक अनेक जन्मानंतर आपल्याला काय भेटलेलं आहे ब्रह्मान ब्रह्मिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण कृपा पाय भक्तिलता जीव आणि ही भक्तिलताचं बीज भेटलेलं आहे या बीजाला काय केलं पाहिजे अंकुरित केलं पाहिजे या बीजाला काय केलं पाहिजे भक्तांच्या संघामध्ये येऊन श्रवण कीर्तन करून काय पेलं पाहिजे अंकुरित केलं पाहिजे. नाहीतर काय होणार आहे आपल्याला बीज भेटलं आपण इस्कॉनच्या संपर्कात आलेलो आहे परंतु त्याला श्रवण कीर्तन जर केलं नसेल किंवा भक्तांचा संघ केले नसेल तर बीजाला अंकुरित होणार नाही ते बीज नष्ट होऊन जाईल. म्हणून असे गोपाल आहेत यांचा आणखी एक पिलोमंगर सांगून ठाकूर सांगतात कस्तुरीं तिलकम ललाट पटले वक्षस्थलम कौस्तुभम नासाग्रे वर मोतिकम वेनुम करे कंकनम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंटे च मुक्तावली गोप्यस्तरी परिवेष्टितो विजयते गोपाल चुडामणी. तर पाहू शकतो असे भगवंतांची बिल्व मंगल टाकू असे काम परायण असलेल्या व्यक्तींनी जर भगवंताचा आश्रय घेऊन असे स्तोत्र गाऊ शकतात तर आपण भगवंतांना आश्रय आपण तर एवढे आपल्या हृदयात विचार केला आपण तर एवढे कामी नाहीत की बाबा आपण असा संघ केलेला आहे. तर आपण विचार करून आपण भगवत भक्तीचा आश्रय घेऊ तर भगवंत आपल्याला काय आतून स्फुरित करतात. म्हणून दिव्य ज्ञान हे हृदय बुद्धीद्वारे येत नाही तर आपण प्रामाणिक भगवंतांचा आश्रय गुरूंचा आश्रय वरिष्ठांचा आश्रय घेऊ आणि भगवंतांची भक्ती करत राहू. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे गांभीर्याने जप करत राहू तर आपल्या हृदयामध्ये सुद्धा काय होईल जे सुप्त झालेले कृष्ण भावना आहे ती विकसित होईल. नाहीतर काय होणार आहे आपली ही सुप्त कृष्ण भावना पुन्हा काय होणार आहे झाकली जाणार आहे. का कारण की आपण रिअल तपस्या पश्चाताप करून रिअल तपस्या केलेली नाही. रिअल तपस्या म्हणजे काय आपलं जे कृष्ण भावनाबाहेर सुप्त ज्ञान आहे सुप्त कृष्ण भावना आहे ती जागृत करणे. वेगवेगळी तपस्या करून वेगवेगळे पश्चाताप करून लोक तपस्या करतात परंतु त्यामध्ये त्या तपस्याचं फळ काय होतं त्यांच्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम प्राप्त होत नाही. मग त्यांच्या हृदयामध्ये काय होतं अनर्थ आणि अनर्थच वाढले जातात. थोड्या काळासाठी सिद्धी प्राप्त होतील काय थोडस धनधान्य प्राप्त होईल थोडीशी तपस्या चातुर्मासा प्राप्त केल्यानंतर परंतु आध्यात्मिक रुची येत नाही. कृष्णांच्या चरणापती प्रभू रामचंद्रा चरणापती रती निर्माण होत नाही. म्हणून आपण पाहतो भक्ती मार्ग इतका सोपा केवळ आपण काय केलं पाहिजे आश्रय घेतला पाहिजे. आश्रय नाही घेतला तर काय होणार आहे आपण चुकीचा आश्रय घेतल्यामुळे आपलं आयुष्य वाया जात. तसं सोबरी मुनींच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये चूक काय झाली त्यांनी विचार केला नाही मी कुठं चुकला आहे, ते विचार करण्याची संधीच प्राप्त झाली नाही त्यांना, ते डायरेक्ट मनामध्ये विचार आला लगेच काय केलं त्यांनी लग्न केलं आणि काय झालं एक चूक झाली आणि काय केलं पश्चाताप करणे किती वर्ष इंद्रियभोगामध्ये सल्लं नंतर त्यांच्या हृदयामध्ये पश्चातापाची भावना. तर पाहू शकतो आपण असा वेळ दवडला नसला पाहिजे, आपल्याला जो वेळ भेटलेला आहे तो वेळ पश्चातापाचं न करता आपण भगवंत भक्तांच्या संघामध्ये राहून भगवंतांची सेवा भगवंताचं नाम जप भगवंतांची कथामध्ये रुची प्राप्त केली पाहिजे. नाहीतर हे मनुष्य जीवन काय आहे असंच आपल्या हातातून कमल दल दल जल कमळाच्या दलावर जसं पाणी पडतं थोड्या काळासाठी राहतं लगेच घरगुळून खाली येत तसं हे जीवन आहे. आपल्याला माहित नाही आपल्याला कधी मृत्यू येणार आहे म्हणून प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे की मी कधीही आपल्या जीवनामध्ये चुकीची विचार किंवा चुकीची भावना किंवा त्या चुकीचा प्रयत्न नाही केला पाहिजे. तर असं करू तर त्या भावनेत भक्तांच्या संघामध्ये कलियुगामध्ये एकच आहे हीच तपस्या आहे. भक्तांच्या संघात किती जरी दुर्गुण असेल एकमेकाच्या मध्ये तरी एका संघात राहून आपण जर टिकून राहू तर भगवंत प्रसन्न होईल. म्हणून प्रभुपाद म्हणतात की तुम्ही एकत्र राहा तर मी खुश होईल, एकत्र सहकार्याने राहा तर मी खुश होईल. तर गुरूंना किंवा भगवंतांना प्रसन्न करायचं असेल यस्य प्रसादा भगवत प्रसाद यस्य अप्रसादा न गती कुतोपी. तर गुरूंना आणि भगवंतांना प्रसन्न करायचं असेल इतरांच्या मध्ये किती दोष असतील आपल्यामध्ये किती दुर्गुणांचा आपण भांडार असो आपण काय शुद्ध नाही तर संघामध्ये राहू तर आपण शुद्ध होऊ शकतो. तर मी एक कृष्ण लीला सांगणार आहे. जवळ जन्माष्टमी आलेली आहे तर वृंदावनमध्ये कृष्णां कन्हैयाचा किंवा कान्हाचा जन्म आविर्भाव झालेला होता आणि त्यानंतर प्रथम भगवंतांनी काय केलं होतं पत्नीचा वध केला होता. नंतर काही दिवसानंतर षटकासुराची कथा सांगणार. तर षटकासूर हा छकड्याच्या रूपामध्ये आला होता. तर वृंदावन गोकुलमध्ये काय झालं होतं भगवान श्रीकृष्णाने किंवा कान्हाने काय केलं होतं करवट बदलला होता. करवट बदलला म्हणजे उत्थान हे म्हणतात आणि या उत्थानाचा समारंभ ब्रजवासी नंद बाबा किंवा यशोदा माता करतात आणि या उत्थान समारंभामध्ये सगळे गोप गोपी सगळे आले होते तिथं आणि ह्या समारंभामध्ये भगवान श्रीकृष्णांना कान्हांना काय केलं होतं अभिषेक घातला त्यांना वेगवेगळे वस्त्र चांगली आभूषण गाठली आणि त्यानंतर त्यांना स्वादिष्ट पदार्थ पण खाण्यासाठी किंवा हे करण्यासाठी दिले आणि नंतर काय केलं त्यामध्ये काय होते भगवान श्रीकृष्ण भगवान कान्हा काय झोप येऊ लागते भगवान श्रीकृष्णांना आणि झोप येताना काय यशोदा माता काय करते आपल्या कान्हाला काय करते एका ह्याच्यामध्ये चकड्यामध्ये नाही ह्याच्यामध्ये ठेवते पाळण्यामध्ये. पाळणा हा चकड्याच्या खाली असतो आणि पाळण्यामध्ये ठेवल्यानंतर अंगणामध्ये यशोदांच्या आनंद बाबांचा समारंभ चालू असतो आणि अंगणामध्ये हा एका साईडला छकडा असतो आणि हा छकडा हा षटकाचाराच्या रूपामध्ये असतो आणि भगवान श्रीकृष्ण या छकड्याच्या खाली पाळण्यामध्ये असतात आणि भगवान श्रीकृष्ण पाहतात की हा छकड्याच्या रूपामध्ये स्थूल रूपामध्ये काय आलेला आहे एक असुर आलेला आहे आणि हे इकडे काय झालंय समारंभ चालू असतो यशोदा माता गोपगणासंघ सगळे आदान प्रदान करत असतात परंतु काही काळानंतर भगवान श्रीकृष्ण झोपून उठल्यानंतर तर पाहतात तर काय हा षटकासूर हा छकड्याच्या रूपामध्ये आणि जेव्हा लहान मुलाला भूक किंवा तहान लागते किंवा दूध पाहिजे असेल तेव्हा ते काय करतात आपले हात पाय झाडू लागतं तसं भगवान श्रीकृष्ण काय करतात लीला करतो आणि आपले हात पाय झाडू लागतात आणि जसं चरण झाडतात तेव्हा ते छकड्याला स्पर्श होतो आणि जसा स्पर्श झाला जातो तो छकड्याला तो छकडा आकाशामध्ये उंच मैलावर उडला जातो आणि त्या छकड्यामध्ये वेग दहीचा भांडे असतात तुपाचे भांडे असतात लोण्याचे असतात ते पूर्ण उद्ध्वस्त होतात पूर्ण अस्तव्यस्त पडलं जातं आणि पुन्हा वेगळीकडे पडलं जातं आणि हे जेव्हा गोप गोपी पाहतात नंद बाबा पाहतात तेव्हा पाहतात माझा काना यशोदा माता माझा काना त्या छकड्याच्या खाली झोपवला होता पाळण्यामध्ये तर बघू आपण कानाला काय झालेलं आहे का आणि तेव्हा येऊन पाहतात तर श्रीकृष्ण किंवा भगवान कान्हा हे पूर्ण सुखरूप असतात आणि तिथल्या बालकांना विचारलं जातं की कसं काय झालंय तेव्हा ती बालकं म्हणतात की भगवान श्रीकृष्णाने काय केलं होतं आपला चरण त्या छकड्याला लावलं तर छकडा काय केला होता हजारो मैल लाखो वरती गेला होता. तर सगळे नंद बाबांनी सांगितलं तर म्हणतात ही लहान मुलं काय सांगतात तर गौरकृष्ण गोस्वामी महाराज म्हणतात की जेव्हा युवक प्रचार करण्यासाठी जातात तेव्हा युवकांचं वृद्ध लोक ऐकत नाहीत. तसंच आहे की ब्रजवासीमध्ये ते लहान बालकाचं ऐकत नाहीत. ते म्हणतात हे असं कसं होईल, तो आसूर बिसूर असेल त्यामुळं असं झालेलं असेल. आणि मग त्यानंतर तो षटकासूर हा पूर्ण उद्ध्वस्त होतो आणि आपला गतप्राण करतो. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर टिप्पणी देतात की वामन रूपामध्ये जेव्हा भगवंत येतात तेव्हा भगवंत काय करतात, भगवंत त्या रूपामध्ये स्त्री लोकांमध्ये व्याप्त करत नाहीत, तर त्यांना काय करावं लागतं, आपलं विस्तार करावं लागतो. विस्तार केल्यानंतर ते काय करतात, आपल्या चरणांनी तीन पाद म्हणजे दोन पादामध्ये पूर्ण ब्रह्मांड होतात आणि तिसरं पाद चरण कुणाच्या बलिमहाराच्या मस्तकावर ठेवतात. तर भगवंत आले वामन रूपामध्ये परंतु भगवंतांनी काय केलं, आपला आकार वाढवला. तसं भगवंतांनी आकार वाढवला नाही, काहीच केलं नाही. आणखी विष्णू चक्र ठाकूर सांगतात की जेव्हा हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नरसिंह देवाच्या रूपामध्ये प्रकट झाले तेव्हा भगवंतांना काय करावं, युद्ध करावं लागलं. लगेच मारलं नाही, युद्ध करावं लागलं नरसिंह देवाच्या हिरण्यकश्यपशी. तसं भगवंतांना काही कला कौशल्य दाखवायला नाही, नुसता चरणाचा स्पर्श केला, आपली शक्ती भगवंतांनी प्रकट केली. तर आणखी विष्णू चक्र ठाकूर सांगतात की आपल्या जीवनामध्ये आपण भक्तिमय प्रोसेस करत असताना हा षटकासुराचं प्रतीक आहे आळस, हा आपल्या जीवनामध्ये काय करतो, भक्तीमध्ये बाधा आणून देतो की आपल्याला प्रगती करू देत नाही. आणखी काय करतो, आणखी विष्णू चक्र सांगतात की आपले वाईट सवयी, वाईट सवयीचं प्रतीक आहे हा षटकासूर. वाईट सवय म्हणजे काय, आपल्या पूर्वी जे आपण वाईट कृत्य करतो ते कधी कधी भक्तीमध्ये आल्यानंतर पुन्हा त्या वाईट सवयी काय करतात, वरती येऊ लागतात. जे काय वाईट कृत्य असेल ते, त्याचा अनर्थ असेल, मग ह्याला काय केलं पाहिजे, पूर्ण आपण लात मारून काय केलं पाहिजे, धुडकारलं पाहिजे. नाहीतर काय, त्याला सांभाळून बसं आपण आळस करून आपण धरून, अरे माझं अंग दुखतंय आपण सकाळी नाही होत असं धरून बसू तर आपली प्रगती होणार. त्याला झटकून दिलं पाहिजे, आपण प्रगती केली पाहिजे. म्हणून आपल्याला आध्यात्मिक मार्गामध्ये षटकासूर म्हणजे काय आहे, तर आळसाचं प्रतीक आहे. आपण लगेच झटकून दिलं पाहिजे आणि प्रगती केली पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभू आलेले आहेत, जीव जागो गौरा चांद बोले, कोथो निद्रा जाय पाया पिशाचरक. मायेच्या जाळामध्ये पाशामध्ये का झोपलेला आहेस, उठ आणि काय कर, भगवत नामामध्ये भगवंताच्या आरतीमध्ये संलग्न होऊ, आपलं जीवन सार्थक. तर हीच खरी तपस्या आहे की भक्तांच्या संघामध्ये राहा, भगवंत नामाचा स्मरण करा, भगवंताच्या सेवेमध्ये राहा, तर आपलं परिपूर्णता होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर कुणाला काय प्रश्न टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता. तर आपण इथं थांबू. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की.